मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यः कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम श्रीराम श्रीराम। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। श्रीराम। आज आपला युवा स्नेहचा कार्यक्रम 25 ते 35 वयोगटातील काही साधक याचं सादरीकरण करणार आहेत। मागच्या वेळी याच वयोगटातील साधकांनी चौपदीचा अभ्यास केला होता। यावेळी रविवारच्या केंद्रामध्ये दासबोधातील शिष्य लक्षणांवर प्रवचन सुरू आहेत। आम्ही असा विचार केला की परमेश्वराच्या असीम कृपेने आपल्याला सद्गुरू लाभलेच आहेत, आपण देखील आपल्यासाठी शिष्याचा अभ्यास करणेच अधिक योग्य ठरेल। म्हणून आम्ही दासबोधातील शिष्य लक्षणांचा अभ्यास केला। दासबोधामध्ये चौथा 5वा दशक 3रा समासामध्ये शिष्यांची लक्षणं समर्थांनी सांगितली आहेत। त्याच्यामध्ये ओवी क्रमांक 19 ते 32 या ओव्यांमध्ये शिष्य कसा असावा हे समर्थांनी सांगितलंय, त्याच्यानंतर शिष्य कसा नसावा हे समर्थांनी सांगितलंय। तर आता आपण 19 ते 32 या ओव्यांचं सामूहिक पठण करणार आहोत। श्रीराम। मुख्य शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण अनन्य भावे शरण ज्ञानावस शिष्य शिष्य पाहिदे निर्मळ शिष्य पाहिदे आचारशील शिष्य पाहिदे केवळ विरक्त अनुतापी शिष्य पाहिदे निष्ठावंत शिष्य पाहिदे सुशिष्मंत शिष्य पाहिदे नेमस्त सर्व प्रकारी शिष्य पाहिदे साक्षेपी विशेष शिष्य पाहिदे परमदक्ष शिष्य पाहिदे अलक्ष लक्षीयैसा शिष्य पाहिदे अतिधीर शिष्य पाहिदे अति उदार शिष्य पाहिदे अति तत्पर परमार्थ विषयी शिष्य पाहिदे परोपकारी शिष्य पाहिदे निर्मत्सरी शिष्य पाहिदे अर्थांतरी प्रवेशकर्ता शिष्य पाहिदे परमशुद्ध शिष्य पाहिदे परमसावध शिष्य पाहिदे अगाध उत्तम गुणाचा शिष्य पाहिदे प्रज्ञावंत शिष्य पाहिदे प्रेमळ भक्त शिष्य पाहिदे नीतिवंत मर्यादेचा शिष्य पाहिदे युक्तिवंत शिष्य पाहिदे बुद्धिवंत शिष्य पाहिदे संतासंत विचार घेता शिष्य पाहिदे धारिष्ठाचा शिष्य पाहिदे दृढव्रताचा शिष्य पाहिदे उत्तम कुळीचा पुण्यशील शिष्य असावा तात्विक शिष्य असावा भजक शिष्य असावा साधक साधनकर्ता शिष्य असावा विश्वासी शिष्य असावा कायाप्लेशी शिष्य असावा परमार्थाशी वाढवू जाणे शिष्य असावा स्वतंत्र शिष्य असावा जगमित्र शिष्य असावा तत्पात्र सर्व गुणे शिष्य असावा तद्विद्येचा शिष्य असावा तद्भावाचा शिष्य असावा अंतरीचा परमशुद्ध जय जय रघुवीर समर्थ। आपण जेव्हा शिष्य या शब्दाकडे पाहतो तर जेव्हा मी विचार केला याच्यावर तर तेव्हा लक्षात आलं की सोप्या भाषेत जर शिष्य सांगायचं असेल तर विनाअट शरणागत झालेला असं त्याचं वर्णन करता येईल। कुठलाही संदेह नाही, कुठलीही भ्रांती नाही आणि सद्गुरूंच्या चरणी परमेश्वराच्या चरणी जो लीन झालेला आहे, जो नतमस्तक झालेला आहे, जो सरेंडर झालेला आहे, ज्याला स्वतःचं कुठलं अस्तित्व नाही। गोष्ट सांगतात की भाऊसाहेब महाराज आणि गोंदवलेकर महाराज उभे होते, नुकताच रामनवमीचा कार्यक्रम झाला होता, 5,000 लोकांचं अन्नदान गोंदवल्यामध्ये झालेलं होतं। गोंदवलेकर महाराज भाऊसाहेबांना असं म्हटलंय की भाऊसाहेब हे सगळी लोक असं म्हणतात की महाराज आम्ही तुमची सेवा करायला येतो, पण खरं असं आहे की मलाच यांची सेवा करायला लागते. ते असं म्हटले, तुम्हाला सांगतो भाऊसाहेब, खरा शिष्य मिळणं खूप अवघड, कारण देहबुद्धी घेलत गेल्याशिवाय गुरुसेवा घडत नाही, शिष्यत्व प्राप्तच होत नाही. आणि गुरुसेवा भरपूर केल्याशिवाय, देह झिजवल्याशिवाय देहबुद्धी जात नाही, अशी अडचण आहे. परमार्थामध्ये सुद्धा शिष्याला खूप महत्व आहे, गुरूंना महत्व आहेच, परंतु शिष्याला देखील अतीव महत्व आहे. आपण जर भगवद्गीतेचा नीट अभ्यास केला तर भगवद्गीतेमध्ये सुद्धा पहिल्यांदा जो भगवंतांनी उपदेश केला तो क्लैद्य निरसनार्थच केला. क्लैद्य मास मगम पार्थ, इथूनच उपदेशाला सुरुवात झाली. अर्जुनांनी प्रश्न विचारले, अर्जुनांनी विचारलं की सिद्धप्रज्ञ कसा चालतो, कसा बोलतो सांगा, म्हणून हे ज्ञान आपल्याला उघड झालं. तो जर ते सगळं ऐकून म्हटलं असतं चालेल मी आता युद्धाला तयार होतो, मी काय नाही येत असं, शंड वगैरे तू म्हणतोस तसा, तर भगवद्गीता कदाचित उघडी नसती झाली. त्यामुळे गुरूंकडून काय वदवून घ्यायचं हे देखील शिष्याचं काम आहे. मी जेव्हा या शिष्य लक्षणांचा अभ्यास केला तर तेव्हा एक ओवी वाचनात आली, सत् वासना सत्कर्म सत्क्रिया आणि स्वधर्म सत्संग नित्य नेम निरंतर. मी ओवी वाचल्यानंतर जरा मला थोडं आईचं वाटलं, वाटलं झालो आपण शिष्य. सद्वासना नसल्या तरी कमीत कमी सद्वासना असाव्यात अशी वासना आहे. सत्कर्म घडत आहे, खूप दुष्कर्म घडलेलं नाहीये सद्गुरूंच्या कृपेने. स्वधर्माचंच पालन होतंय, परधर्म आचरला गेलेलं नाहीये. केंद्रात येतोय साधना देखील घडतीये नियमित. झालो आपण शिष्य असं मला वाटलं. त्याच्यानंतर मी जेव्हा परत काही वेळा आणलं तर तेव्हा आणखीन एक ओवी नजरेस पडली, मानिला प्रपंची आनंद केला परमार्थ विनोद, भ्रांत मूढ मतिमंद लोधला कामे. अरे ही पण आपल्याला बरीच लागू पडतात लक्षणं, कारण अगदी प्रपंचात आनंद असा नाही, पण स्वामीजी अजूनही मानाच्या पैशाच्या आकांक्ष शिल्लक आहेत असं वाटतं. इतकं श्रवण करून देखील असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी राम आहे. तर प्रपंच कुठेतरी आनंद मानण्याची अजून वृत्ती आहे असं वाटतं. परमार्थी अगदी विनोद नाही चाललेला. मी खूपच माझं अति निज परीक्षण सुद्धा कशाला करायचं आहे तसं करावं, परंतु साधन आत किती उतरते गुणांच्या अंगाने याचा जर मी स्वतःला प्रश्न विचारला तर निसंदिग्ध हो असं उत्तर येईल असं नाही, यावं असं खूप वाटतं. भ्रांत मूढ मती म्हणजे तर आपलंच वर्णन आहे असं वाटायला लागतं. साधना सत्कर्म नित्य सत्संग ही शिष्याची बाह्य लक्षण आहेत असं मला वाटतं. खरा शिष्य हा आत घडतो, हा आतला प्रवास आहे. आपण जे सगळी साधना करतो, सत्संग सत्संगाला येतो, आत किती उतरतं, आत काही हालचाल होते का, त्याचा मी अभ्यास केला. जेव्हा मी सगळं वाचलं, शिष्य लक्षणं वाचली, काही इतर अभ्यास सुद्धा केला, तेव्हा लक्षात आलं की हे सगळे एकच आहेत असं मला वाटलं. शिष्यही एकच आहे, भगवद्गीतेतला भक्त देखील एकच आहे, याच्यामध्ये खूप फरक नाहीये कोणाच्या अंगाने. आणि तसं असण्याचं देखील कारण नाही, याचं कारण शिष्यातूनच गुरुची निर्मिती होत असते. प्रत्येक गुरु हा कधीतरी आयुष्यात शिष्य असतो आणि तो कायम शिष्यभावातच असतो. स्वामीजी देखील म्हणतात की गुरुपौर्णिमेला मी सगळ्या पूजा त्यांच्या स्वामींकडे, ते त्यांच्या सद्गुरूंकडे, आणि अशा सगळ्या आदिनाथांपर्यंत त्या सगळ्या पूजा पोचतात, सगळे नमस्कार पोचतात. भगवंत देखील म्हणताना अद्वेष्टा सर्व भूतांना मैत्र करुणाऐवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी असं म्हणतात. जो माझा प्रिय भक्त आहे तो कोणाचा द्वेष करीत नाही असं भगवंत म्हणतात. समर्थ म्हणतात शिष्य असावा स्वतंत्र, शिष्य असावा जगमित्र. मी असा विचार केला की जगमित्र जाऊया, आपल्याकरता जग खूप अनेक नानाविध प्रकारांनी भरलेलं आहे, त्याचा मित्र होणं म्हणजे आपला खूपच अभ्यास करायला लागेल, थोडं अवघड आहे आत्ताच्या काळात तरी, मला तरी अवघड आहे असं म्हणेन. पण केंद्र आपलं विश्व मानलं तर इथे तरी आपण मित्र होऊया, इथे तरी होता येईल ना, सगळेजण एकाच उद्दिष्टाने प्रेरित असलेले. आम्ही माझा अभ्यास सांगतोय. ते म्हणतात शिष्य पाहिजे परोपकारी, शिष्य पाहिजे निर्मत्सरी, कमीत कमी इथे तरी नको, हे आपण आपलं एक विश्व मानू, इथून तरी सुरुवात करूया. इथे तरी कोणाचा मत्सर नको करायला, इथे तरी कोणाचे हेवेदावे नको करायला, इथपासून सुरुवात करू, मग जगाचं पाहू. हळूहळू तिथपर्यंत पोहोचता येईल, पोहोचायचंच आहे. मला असं वाटतं की या सगळ्यातून कुठेतरी आत गुणांशी संबंध आहे, आत घडण्याशी संबंध आहे. बाह्य लक्षणांवर शिष्य तेवढा अवलंबून नाहीये जसा आपल्याला वाटतो तसा. प्रत्येक संतांच्या आयुष्यात हेच दिसतं, त्यांनी साधना भरपूर केली हे जसं दिसतं तसं साधनेचा प्रत्येक परिचय त्यांच्या आयुष्यात येत गेला, प्रत्येक टप्प्यावरचे मोह ते टाळत गेले, म्हणून ते संत झाले, म्हणून ते सद्गुरू झाले. आपल्याला देखील असं करता येईल. या समासामध्ये समर्थांनी ज्या शिष्य लक्षणं जी सांगितली त्याच्यापैकी आम्ही काही निवडक लक्षणं घेतली सेवेसाठी. ओवी क्रमांक 19, 23 आणि 29 अशा क्रमांकाच्या ओव्या आम्ही घेतल्या. शिष्याची काही गौण लक्षणं समर्थांनी सांगितली आणि एक मुख्य लक्षण देखील सांगितलं. तर समर्थांनी शिष्याचे काय गुण सांगितले, शिष्य कसा पाहिजे, हे ते 23व्या ओवीत सांगितलं. त्या ओवी आपण सद्गतचे श्रीधर परांजपे कडून समजावून घेऊया. श्रीधर परांजपेला विनंती.
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. शिष्य असावा अति धीर, शिष्य असावा अति उदार, शिष्य असावा अति तत्पर परमार्थ विषय, ही ओळी 5व्या दशकातील 3रा समासातील आहे. हे ज्या समर्थांनी शिष्य लक्षणांबद्दल सांगितले, मुख्य लक्षण हे सद्गुरु वचनावर दृढ विश्वास किंवा दृढ श्रद्धा ठेवणं हेच होय. शिष्याची इतर काही लक्षणे आहेत की ज्यांचा आपण अभ्यास करूया. समर्थ सांगतात की शिष्य धैर्यशाली असावा. उपनिषद देखील परमार्थी माणसाबद्दल साधना करणाऱ्या ईशपरायण मुमुक्षुबद्दल केचित धीरहा असे उद्गार काढतात. कोणी एक धैर्यवान पुरुष या मार्गावरून चालण्याची इच्छा करतो, हिंमत करतो. उपनिषद साधकाला धैर्यवान याकरता म्हणतात की मन व इंद्रियांच्या सहज व नैसर्गिक प्रेरणा या बहिर्गामी असतात, विषयाकडे धाव घेणाऱ्या असतात. परंतु एखादा धैर्यवान पुरुष या इंद्रियांद्वारे बहिर्गमन थांबवतो, त्यांना आत वळवतो. म्हणूनच स्वाभाविक ओढींबरोबर न जाणारा एखादा धैर्यवान असतो. हे धैर्य साधारणतः दोन प्रकारे प्रकट होते. यमनियमांच्या आचरणातून आणि काम्य निषिद्ध कर्मांच्या त्यागातून. समर्थ पुढे म्हणतात, शिष्य पाहिजे अति उदार. उदारता याचा अर्थ मनाचा मोठेपणा, किंबहुना मनाचा मोठेपणा ज्यांच्या अंगी आहे त्याच ठिकाणी या गुणाचे विशेष प्रकटीकरण होते. औदार्य हा मनाचा स्थायी भाव आहे. येणाऱ्या परिस्थितीनुसार त्याचे प्रकटीकरण होते. देण्याची इच्छा असणे हा औदार्याचा एक गुण आहे. मनाची अवस्था देखील आहे. मनाच्या चित्ताच्या व्यापक भूमिकेमध्ये कोणीही कोणाला साहजिकच भरपूर देते. तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. समाधान आनंद देणे किंवा द्याव्यास वाटणे हे सुद्धा औदार्याचं एक लक्षण आहे. संत सर्वांना आपले म्हणतात. सर्वांना त्या अमूप अगाध आणि एरवी दुष्प्राप्य असणाऱ्या ब्रह्मज्ञानाचा मोठ्या कृपारूपणे उदार होऊन उपदेश करतात. म्हणून सद्गुरूंचे वर्णन उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्ष दिये असे केले आहे. स्वामी स्वरूपानंद सुद्धा उदारा जगदाधारा असेच परमात्म्याचे वर्णन करतात आणि स्वस्वरूपानुसंधानी रमोचित्त निरंतर असे मागणे मागतात. संत हा आनंदाचा समाधानाचा वर्षाव करतात. तसेच क्वचित त्यांनी संपत्तीचे दान केल्याचे सुद्धा उदाहरण आहे. नाथांनी त्यांचे घर 21 वेळा लुटवले होते. तुकाराम महाराजांनी दुष्काळात पूर्ण कोठार लोकांना उघडे करून दिले होते. या ओवीत समर्थ आणखी एक लक्षण सांगतात, ते म्हणजे तत्परता. आपण सुद्धा खूप तत्पर असतो. पैसे मिळवण्याची छोट्यातील छोटी संधी जरी आली तरी तत्परतेचा लाभ घ्यायची खटपट करतो. थोडा जरी विषयांचा उपभोग घेण्याची इच्छा उत्पन्न झाली तरी तो विषय आणि त्याची पूर्तता आपण येन केन प्रकारेण तत्परतेने करायचा प्रयत्न करतो. समर्थ असे सांगतात की शिष्याने परमार्थाविषयी तत्पर राहिले पाहिजे. आपण कोणत्या गोष्टी तत्परतेने करतो यावरून आपल्याला वाटत असलेले महत्व समजते. पण समर्थ या लक्षणांबरोबर अति हा शब्द वापरतात की ज्याचा अर्थ पराकाष्ठा करणे असा होतो. हे सगळं लिहिताना मला बरोबरच्या मित्रांची फार मदत झाली. पण या ठिकाणी माझ्या बाबतीत घडलेला एक प्रसंग सांगावा असा वाटतो. माझे आई वडील आणि बहीण यांच्या बरोबर पटत नसे या ओळीचा अभ्यास करताना मला एक मला त्यावेळेला मी मला असं वाटायचं आई वडिलांचं काहीतरी चुकतं, बहिणीचंच काहीतरी चुकतं, मीच बरोबर आहे. पण अभ्यास करताना मला असं लक्षात आलं की नाही, आपलंच कुठे ना कुठेतरी चुकत आहे. माझ्या लक्षात आलं की चूक झाल्यानंतर ती मान्य करणं ही सुद्धा एक उदारता आहे. ते मान्य करून माफी मागायला एक धैर्य लागतं. म्हणून मनाशी ठरवून धैर्यानं आई वडील आणि बहीण यांची तत्परतेने लगेच माफी मागली. यावरून संत कबीरांची एक ओवी आठवते, बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोई, जो दिल खोजा आपना मुझसे बुरा न कोई. भगवान विष्णूंनी जशी वामन अवतारामध्ये तीन पावलामध्ये तीन लोक सामावून घेतले होते, तसंच स्वामीजींनी तीन शब्दामध्ये माझ्या परमार्थाच्या प्रगतीतील अडथळे दाखवून दिले. इथून पुढे परमार्थ मार्गावर चालत असताना असेच अडथळे स्वामीजींच्या कृपेने दूर होवत व ते दूर करण्याचे स्वामीजींच्या कृपेने कळत व ते दूर करण्याचे धैर्य मिळव व ते तत्परतेने दूर करता येवो हीच स्वामीजींच्या चरणी इच्छा प्रकट करतो.
आता जसं श्रीधरनी सांगितलं तसे सर, मी जेव्हा विचार केला तर तेव्हा असं लक्षात आलं खूप महत्वाचे गुण परमार्थाच्यासाठी आहे. शिष्याचा वातिवीर समर्थांनी जे लक्षण सांगितले ते असंच नाही सांगितलं. प्रत्येक मला थोडं मी माझ्या याच्याकडे जेव्हा बोलून पाहतो तेव्हा लक्षात येतं, पूर्वी मला काही खेळांचं आकर्षण होतं लहान असताना, तसं मी खूप बाहेर खेळलो नाही पण जे काही खेळलो त्याचं आकर्षण होतं मला थोडं. त्यानंतर मला कॉलेजमध्ये आणखीन कुठल्या वेगळ्या वक्तृत्व स्पर्धा वगैरे त्याचं आकर्षण वाटायला लागलं. मार्कांचं म्हणजे खूप वाटलं पण मिळालं नाहीत कधी, त्याच्यामुळे मार्कांचं आकर्षण वाटलं. त्याच्यानंतर योग्य वयामध्ये नोकरी व्हावी असं वाटायला लागलं, नोकरी झाली सगळं झालं. इथून पुढचं मी जसं पाहतो, पुढचं अजून माझ्या आयुष्यात नाही आलेलं, लग्न झालंय पण पुढचं अजून नाही आलेलं माझ्या आयुष्यात, पण त्याच्या पुढचं मी जसं पाहतो तर प्रत्येक टप्प्यावर मोह आहे असं मला लक्षात येतं. आपल्या प्रायोरिटीज बदलत आहेत. आपण असं म्हणतो, मी असं म्हणायचो की एकदा इंजिनिअरिंगला चांगल्या कॉलेजमध्ये गेलो की बस चार वर्ष झालं गे जातो आपण पुढे, पण नंतर लक्षात येतं अरे नाही इथं खूप भरायला लागतं. मग त्याच्यानंतर लक्षात येतं की अरे हे सगळं झालं बरोबर पण कॅम्पस मग तिथपर्यंत, मग ते नाही झालं तर परत बाहेर प्लेसमेंट, मग आजकाल हे पुढेल का, मग एमबीए करावं का एमएस करावं आयुष्याच्या, मग एकदा एमएस झालं की सगळं सुखी का, नाही ना एमएस झालं तरी कुठे सुखी, ते धावतातच आहेत प्रत्येक जण धावतोय मला लक्षात येतं. आणि हे सगळं झाल्यानंतर मुलांकरता धावतात, त्याच्यानंतर नातवंडां करता, हा याला अंतच नाहीये आयुष्याच्या प्रत्येक. नाही आपण खरंच सगळे मोठे आहात, मला मार्गदर्शन करा. मी खूप मला काय लक्षात येतं, प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावरचा मोह हा टाळणारा आणि परमार्थाच्या मार्गावरून चालणारा असा जो असतो, म्हणून उपनिषद म्हणतात केचित धीरा. प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावरचे हे मोह टाळता आले पाहिजेत. भाऊसाहेबांची गोष्ट आहे, त्यांची बायको नदीवर कपडे धुण्याकरता वगैरे गेली होती, तेव्हा त्या बायका नदीवरच्या तिला म्हटलंय की असं बुवांच्या नादी जर लागला तर तात्याच्या हातात जोळी येईल त्यांचा मुलगा. त्यांनी येऊन भाऊसाहेबांना सांगितलं, भाऊसाहेब उठले आणि श्री महाराजांकडे गेले, म्हटलं की असं असं म्हणत होते. तर म्हटलं की येऊ देत ना जोळी, जोळी आली तर राम त्याच्यात आयुष्यभर पोळी मात्र घालेल. आणि हे ऐकल्यानंतर भाऊसाहेब निश्चिंत झाले. सद्गुरूंनी उपदेश केला परंतु भाऊसाहेब हे धैर्य ठेवून निश्चिंती त्यांना आली. तर निश्चिंतीमध्ये त्यांचं धैर्य आहे, तर निश्चिंतीमध्ये त्यांची साधना दिसते, विश्वास दिसतो. दुसरं त्यांनी सांगितलं उदारता. उदारता याचा स्वाभाविक अर्थ देणे असा आहे, म्हणजे आनंद देणे, समाधान देणे, हे सुद्धा औदार्याचं तसं सूक्ष्म लक्षण मानायला पाहिजे. म्हणून सद्गुरूंना उदारे प्रसिद्ध अनवरत आनंदे वर्षतीये असं आपण त्यांचं वर्णन करतो. मला त्याच्यामध्ये थोडा भेद असा जाणवला की खूप दानामध्ये आणि उदारतेमध्ये थोडा फरक आहे. शिष्य असावा दानी असं नाही म्हटलेलं. मध्ये मी गेलो होतो, माझा एक मित्र इकडे राहतो दंडोडीमध्ये, तर त्यांच्या इकडे खूप सहस्त्र भोजन वगैरे होतं. तर म्हणलं का रे बाबा एवढं सहस्त्र भोजन, म्हणजे आम्ही गेलो की चहा पण द्यायला झाला थोडा तो नाखुशच असतो, एवढं सहस्त्र भोजन म्हटलं म्हणजे काय झालं. तो म्हटला की अरे पुण्य, म्हटलं भरपूर पुण्य आहे. विचार मनात आला की हे दान नाही आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे बँकेत जसं 1 लाख ठेवून आणखी नाही, स्वर्गाकरता इन्व्हेस्टमेंट चालली आहे, इथे इन्व्हेस्टमेंट चालली, इथेही पैसे गुंतवतो, ही गुंतवणूक आहे. प्युअर दान नाहीये,
औदार्यामध्ये कुठली कामना नाही असू शकत असं मला वाटलं. कुठल्या कामनांनी केलेलं दान हे औदार्य नाही असू शकत. मला पूर्वी असं खूप वाटायचं की आपण भिकाऱ्याला 2 रुपये देतो, हे माझ्या एका मित्राने माझ्या मनावर खूप बिंबवलं होतं. आपण 2 रुपये देतो तर खूप त्यांना भीक मागायची सवय लावतो वगैरे. तर मी नंतर विचार केला की खरंच आपण म्हणजे आपण स्वतःला सवय लावू शकलो तरी पुष्कळ आहे, भिकाऱ्याला सवय लागवावी म्हणून 2 रुपये देत नाही इतकं आपण खरंच विचार करतो का 2 रुपयावर आसक्ती आहे. तर मला असं लक्षात आलं 2 रुपयावर आसक्ती आहे, देणं होत नाहीये. तेव्हापासून मी द्यायला सुरुवात केली. कोणी हात पुढे केला तर भगवंतानी काही नसताना मला इतकं दिलंय, थोडं द्यावं त्याच आहे. सर सांगितलं नाही तत्परता हा देखील गुण खूप महत्वाचा आहे. आपल्यासाठी तत्परता खूप वेगळा हे नाहीये. आपल्याला केंद्र आणि केंद्रामध्ये तत्पर राहिलो तरी पुष्कळ आहे. आपल्यासाठी सद्गुरूंनी खूप मोठं हे दालन उभं करून दिलंय. सेवेच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, साधनेच्या संधी उपलब्ध आहेत, केंद्र रोज चालली आहेत. केंद्रासाठी म्हणजे साधनेसाठी तत्परता काय असते हे मी माझ्या आयुष्यात अनुभवलंय बरं का. म्हणजे हा माझा अनुभव आहे. मी 2.5 वर्ष ठाण्याला होतो, खूप वाईट काळ गेला तो माझ्या आयुष्यातला. हे सहज उपलब्ध आहे म्हणून आपल्याला असं वाटतं, पण मला देखील सहज उपलब्ध होतं ना. पण मी जेव्हा दूर गेलो तेव्हा मला कळलं किंवा सिच्युएशन तुमच्या बाहेर जाते, तुमच्या आउट ऑफ कंट्रोल जाते, तुम्ही नाही काही करू शकत. मला जेव्हा जायला लागलं तेव्हा मला लक्षात आलं. आता मी तेव्हापासून मला तत्परतेचा खूप अभ्यास सुरू झाला. केंद्र आपण केंद्राविषयी तत्पर राहू, आपण परमार्थाविषयी तत्पर राहू, आपण सेवेविषयी तत्पर राहायचा प्रयत्न करू. आता असा जो शिष्य असतो, जो धैर्यवान आहे, तत्पर आहे परमार्थाविषयी, उदार आहे, त्याची आणखीनही काही लक्षणं आहेत, त्याचा आचार विचार कसा पाहिजे, तर त्या ओवीवर आता प्राची संसारे काही सेवा सादर.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. शिष्य असावा सात्विक, शिष्य असावा भजक, शिष्य असावा साधक साधन करता. समर्थ म्हणतात सत्शिष्य हा सात्विक, भगवंताला भजणारा आणि मनापासून साधना करणारा साधक असावा. सत्वगुण हा परमार्थात परम दुर्लभ असून त्याला परमार्थात सर्वश्रेष्ठ स्थान आहे. भगवंत म्हणतात जयोस्मी व्यवसायोस्मी सत्वम सत्ववतामहम. आपलं व्यक्तिमत्व घडण्यासाठी त्रिगुण आवश्यक आहेत. सत्व रज तम हे गुण कमी जास्त प्रपोर्शन मध्ये आपल्या मध्ये असतात. माझा अनुभव असा आहे की केंद्रात आल्यावर इथल्या वातावरणामुळे सात्विक वृत्तीचा प्रभाव जास्त होतो, पण बाहेर पडतात रज व तम गुण यांची वाढ होते. केंद्र सोडता बाहेरचं विश्व खूप प्रपंचात आसक्त आहे. जेव्हा कॉलेजमधल्या फ्रेंड्स सोबत आम्ही गेट टुगेदर करायचो, बऱ्याचदा एक विषण्णता स्पर्शून जात असे. त्या सर्वजणी अधिक दृष्ट्या खूप पुढे गेलेल्या होत्या. तेव्हा वाटायचे की मी पण पुढे जाऊ शकते, पण तरी मागे का राहिले, माझं कुठे चुकत तर नाही ना. या जगात पोस्ट पोझिशन आणि स्टेटस याला फार महत्व आहे. अशा विचारांचा गुंता चालू असतानाच समर्थांनी सांगितलेल्या या ओवींच्या आधारे चिंतन सुरू केले. तेव्हा जाणवलं की आपल्याला स्वामींनी काय शिकवलं आहे. नरदेह परम दुर्लभ आहे. याच जन्मात मोक्षाचे अधिकारी होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. माझ्या मैत्रिणींना ऐहिक सुख लाभलं असलं तरी त्यांच्या तुलनेत मीही काही वाईट परिस्थितीत नाही. उलट पक्षी मी जास्त लकी आहे, कारण त्यांच्यापाशी स्वामीजी व त्यांनी शिकवलेला परमार्थ नाही. परम शांतीचे गुह्य त्यांना समजणार नाही. मग ठरवले की मनातील या संघर्षाला धीराने तोंड द्यायचे आहे. त्या परिस्थितीत एक म्हणजे समाधानी राहायचे, दुसरं स्वधर्म कर्म पूर्ण प्रामाणिक प्रयत्नांनी व सद्गुरु सेवा या भावाने करत राहायचे, आणि तिसरं म्हणजे सद्गुरूंवर पूर्ण निष्ठा ठेवत कधीही कोणाशीही कंपॅरिझन करायचे नाही. साधकाचे विश्व म्हणजे त्याचे परमप्रिय भगवंत. भगवंताची त्यांच्या सगुण रूपाची भुरळ पडलेला हा शिष्य सात्विकतेने ओथंबलेल्या तरल अंतकरणाने भगवत प्रेमात उन्मत्त होऊन त्याचे गुणगान करायला भजनाचा आधार घेतो. समर्थ म्हणतात शिष्य असावा भजक. भजनात आपण परमेश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. भगवंतासाठी व्याकुळ झालेला शिष्य प्रपंचातील कोणत्याही परिस्थितीला किंवा संकटाला न डळमळता सामोरे जातो. काही वर्षांपूर्वी आम्ही नवीन घरी शिफ्ट झालो होतो. तो आनंद खूप टिकला नाही, कारण एक मोठी दुर्घटना घडली. बिल्डिंगच्या मागची कंपाऊंड वॉल कोसळली खूप मोठा अपघात झाला. आम्ही सर्वच जण घाबरलेलो होतो आणि काहीच सुचत नव्हतं. त्यात अजून एक भयंकर गोष्ट घडली. आमच्या घरातील एका सदस्याला एका माथेफिरूने पेविंग डॉगचा दगड डोक्यात मारला. त्याला रक्ताने भिजलेला पाहून आमच्या कायाखालची जमीन सरकली. त्याला थेट डोगराच्या खोलीत नेलं व फर्स्ट एड करत आम्ही सर्वच जण स्वामींना स्मरत राहिलो. हे सर्व काही कमी होते की 10 दिवस आम्हाला घर असूनही बेघर व्हावं लागलं. त्यावेळेस स्वामींनी व केंद्रातील साधकांनी त्यांच्या घरी आश्रय दिला. त्या प्रसंगात स्वामींच्याच कृपेने आम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करत होतो. स्वामी आपल्या सोबतच आहेत आणि काही विपरीत घडणार नाही या विश्वासात राहण्याचा प्रयत्न करू लागलो. न डरता स्वामींच्याच कृपेने सर्व संकटातून सुखरूप बाहेर पडलो. मात्र त्या दिवसात जितकं तीव्रतेने नाम घेतलं जात होतं तेवढं कधीही घेतलं नव्हतं असं जाणवलं. साधनेची तीव्रता कशी असावी याचा अनुभवच मिळाला होता. त्या प्रसंगानंतर वाटले साधनेचा वेग वाढला पाहिजे. दिवस कमी आहेत, प्रपंचात अस्थिरता आहे. या संपूर्ण प्रसंगात स्वामी तुम्ही हेच शिकवलं की साधनेची पकड मजबूत करत लवकरात लवकर सच्चिदानंद स्वरूपाशी तदाकार होण्याच्या मार्गाला लागा, गाफील राहू नका. तापलेली भूमी जशी पावसाने शांत होते तसेच संसारात शिमलेल्या मनाला अधूनमधून सोहमच्या 2-4 श्वासांनी शांतता प्राप्त होते. मिळेल तो क्षण सावधपणे वेचून त्याचा भगवंताच्या स्पर्शाने परिस करावा. भजनी रंगावे सर्व सुख घ्यावे, गुरुपदी व्हावे अति लीन. माधव म्हणे आम्हा भजनी विश्रांती, सोहम बोधस्थिती अनुर्वाच्य. असा अभ्यास करताना पुढे समर्थ म्हणतात, शिष्य असावा साधक साधन करता. साधक आणि संत हे जवळपास एकाच पठडीतले. फरक एवढाच की साधकाची संदेह वृत्ती. गुरुदेव रानडे म्हणत असत, चतुर्दशीचा चंद्रकोर आणि पौर्णिमेचा चंद्र यात जेवढा फरक तेवढाच सूक्ष्म फरक साधक आणि संत यांमध्ये. साधक हा अवगुणांचा त्याग व उत्तम गुणांचा अभ्यास करतो. सद्गुरूंवर त्यांच्या वचनांवर पूर्ण निष्ठा ठेवतो. दाय विल बी डन हे त्याचे ब्रीदवाक्य असते. जिथे अभ्यास तिथे टेस्ट. लाईफ इज अ बिग लॅबोरेटरी. इथे अनेकदा आपली टेस्ट होत असते. अशाच एका अनुभवातून जाताना काही शिकायला मिळालं. माझे बाबा काही महिन्यांपूर्वी गेले. त्यांच्या जाण्याने एक विचित्र पोकळी मनात निर्माण झाली होती. स्वामींनी मृत्यूचा अभ्यास करायला शिकवलं होतं. बाबा आजारी असताना मृत्यूचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असे. त्यामुळे बाबांच्या वेदना बघणं सहन करू शकले व ते गेल्यावरही मनाने थोडी स्थिर होते. मात्र मध्येच मन व्याकुळ होऊन त्यांची आठवण येत. त्या आठवणीकडे दुःखाकडे अलिप्तपणे पाहण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा जाणवलं की माझे बाबा गेले, मला सोडून गेले, आता माझं कसं होणार. या मीच्या घेऱ्यात आपण सापडलो. ही व्यग्रता दूर करण्यासाठी स्वामींच्या वचनाचा आधार घेतला. मी देह नाही, आत्मा आहे. बाबा देह सोडून गेले, त्यांचा व माझा आत्मा एकच. फक्त देहाने खारकत झाली आहे असे स्वतःला पक्क समजवण्याचा प्रयत्न करू लागले. तरी बाबांची आठवण येऊन मध्येच खूप रडू येत असे. मग असा विचार येऊ लागला की बाबांविषयीची ही भावना स्वामीजींकडे चॅनलाइज करू, म्हणजे बाबांच्या जागी सद्गुरूंना ठेवायचे, जेणेकरून त्यांच्या स्मरणाने मन व्यग्र न होता शांत होईल. स्वामींचे स्मरण करतात, अहम आत्मा हे कधीची विसरू नये, तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी. या ओव्यांचे स्मरण व चिंतन त्यांच्याच कृपेने सुरू झाले. या अनुभवातून असे जाणवले, स्वामींचं आपल्या सर्वांच्याच जीवनात अनन्य साधारण स्थान आहे. नवे तेच या जीवनाला सहज व्यापून राहिले आहेत. सद्गुरु वचनावर निष्ठा ठेवण्याचा प्रयत्न आपण करतोच, पण त्याबाबत इतकं एम्फोसिस का केलं जातं हे एका छोट्या प्रसंगातून स्पष्ट झालं. एकदा माझा मुलगा तापाने आजारी असल्या कारणाने ऍडमिट होता. स्वामींना त्रास नको म्हणून काही कळवलं नव्हतं. मात्र 4 दिवस ताप उतरत नसल्याने न राहून त्यांना फोन केला व सर्व काही सांगितले. स्वामींनी शांतपणे सर्व ऐकून घेतल्यावर म्हणाले, काळजी करू नका, काही होणार नाही त्याला. असे ऐकताच आम्ही अगदी निर्धास्त झालो. इतकं बळ आलं की आहे त्या परिस्थितीला आम्ही धैर्याने सामोरे जाण्यास तयार होतो. दुसऱ्या दिवशी त्याचा तापच गेला होता. आम्हाला खूप आश्चर्य वाटलं. त्या क्षणी जाणवले की सद्गुरु वचनावर निष्ठा यात जादू आहे. हे तर साधं उदाहरण होतं, पण परमार्थात जर त्याच निष्ठेने राहता आले तर अनेक संकटांवर सहजच त्यांच्या कृपेने मात करता येईल. खरंच जीवन हे किती अशाश्वत आहे. प्रत्येक पावलावर चांगले वाईट सरप्राइजेस आहेत. म्हणूनच साधना ही जपायची, रुजवायची आणि दिवसेंदिवस वाढवायची आहे. निरपेक्ष प्रेमाच्या गोडीने मनाला भगवंताशी जोडून मग शनै शनै नीचा त्याग करत सद्गुरु कृपेने आत्मस्थिती निश्चयाची या बोधावर स्थिर व्हायचे आहे. अखेरीस असे वाटते, स्वामींचे चरण धरावे जग सारे विसरून जावे, मी ऐसे काही नुरावे सद्गुरुमय अवघेवावे. स्वामीजी ही तुमच्या चरणी प्रार्थना. हरि ओम तत्स.
प्राचीन जसं सांगितलं, शिष्य पाहिजे सात्विक, सात्विक म्हणजे सगळ्या इंद्रियांचे आहार विहार सत्व गुणांनी युक्त, मर्यादित, संयमित. भगवंत देखील म्हणताना तरेगुण्य विषया वेदा नैसर्ग गुण भवार्जुन निर्द्वंद्व नित्य सत्वस्तू निर्योग क्षेम आत्मवान असंच म्हणतात. बेलसरे महाराज म्हणायचे की पाव खायचा आणि साधना करायची कशी होणार, आपण काय काय खातो मला खूप वाईट वाटलंय वाचून, कशी होणार साधना आपली. मौली म्हणतात, जया ते अभ्यासाची घरटी यमनियमांची ताटी जे मनाते सदा मुठी धरून या हाती. हे असे जे कर्माचा अभ्यास करणारे जे योगी असतात तर ते अभ्यासाचा जणू घरट करतात, इतका अभ्यास आणि यमनियमाचा जणू ताटव करतात, नियमाने वागतात, संयमित जीवन ठेवतात. समर्थही म्हणतात पुढे, शिष्य पाहिजे आचारशील. आणि असा सात्विक जो असतो तर त्याला नंतर पुढे साहजिकच भजन होत. असीम, मला असं वाटतं असीम श्रद्धेचं असीम निष्ठेचं साहजिक फळ भजन आहे. जेव्हा असीम निष्ठा असीम प्रेमभाव भगवंताविषयी निर्माण होतो, सद्गुरूंविषयी निर्माण होतो, असं वाटतं की तुम्हीच माझे जणू त्राते आहात, तर तेव्हा साहजिकच जे घडतं तर ते भजन असतं. अब्राहमची एक गोष्ट सांगतात की अब्राहम एकदा असा चालला होता टेकडीवरून, तेव्हा कोणी एक मेंढपाळ भोजन गात होता, म्हणत होता की देवा तू ये, मी तुझे केस विंचरून देईन, तुझ्या केसातले ओवा काढीन. अब्राहम म्हटलं तुला काही कळतं का, म्हटलं तू भगवंताच्या केसातले ओवा, मेंढ्या तू मेंढ्या पाळून तुझी तशीच बुद्धी झाली आहे. त्या दिवशी रात्री अब्राहमला स्वप्न पडलं आणि परमात्म्याने येऊन सांगितलं, तू आज माझ्या खूप मोठ्या भक्ताला दुखवलंस. कारण मनात जर शुद्ध भाव असेल तर जे घडतं तर ते भजन असतं, मग ते काही असू दे, ती भजनच आहे, ती प्रार्थनाच आहे. तर मनात तरलता आणि मनात शुद्ध भाव आणि तशी श्रद्धा तशी निष्ठा येण्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटलं. आता जसं प्राचीन आता जसं सांगितलं की सात्विकता, श्रीधरने सांगितलं धैर्य, या सगळे हे जे गुण असतात हे यावे याच्याकरता शिष्य खूप प्रेमाने प्रार्थना करतो. तशीच आता आपण एक ब्रह्मानंद महाराजांनी केलेली एक विनवणी आपण सद्भक्त निवेदिताकडून ऐकूया. सद्भक्त निवेदिता म्हणजे युएसच्या केंद्राची गाणं कोकळ असं तिला म्हणायचे. गौतम पुण्यात आल्यामुळे आपल्याला त्याचा लाभ घेण्याची संधी निर्माण झाली. आम्ही तिला
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः.
हरि ओम ऐसे करी सद्गुरु आई, ऐसे करी सद्गुरु आई, अपुले स्मरण वसे हृदय, अपुले स्मरण वसे हृदय, ऐसे करी सद्गुरु आई, ऐसे करी सद्गुरु आई. नावडो हे विषय ध्यान, नावडो हे विषय ध्यान, राम नामी लागो मन, राम नामी लागो मन, ऐसे करी सद्गुरु आई, ऐसे करी सद्गुरु आई। देह बुद्धि उकरुन, देह बुद्धि उकरुन, लावी रोपा समाधान, लावी रोपा समाधान, ऐसे कही सद्गुरु आई, ऐसे करी सद्गुरु आई। बहु बरकट चिज्जड़ ग्रंथी, बहु बरकट चिज्जड़ ग्रंथी, सोडुनी दावा दाशरथी, सोडुनी दावा दाशरथी, ऐसे करी सद्गुरु आई, ऐसे करी सद्गुरु आई। ब्रह्मानंदी आशा फार, ब्रह्मानंदी आशा फार, करी दीनाचा उद्धार, करी दीनाचा उद्धार, ऐसे करी सद्गुरु आई। आपुले स्मरण वसो हृदय, आपुले स्मरण वसो हृदय, ऐसे करी सद्गुरु आई, ऐसे करी सद्गुरु आई, ऐसे करी सद्गुरु आई।
एवढा वेळ जे आपण सगळेजण जे काही यामध्ये जे काही बोललो, जी काही सेवा सादर झाली, तर ते सगळं या अभंगात आलं। नित्यस्मरणाचा उल्लेख झाला, विषय वाचना जावी असं आलं, निवृत्ती आली, सगळं आलं। एक परिपूर्ण शिष्य जेव्हा सद्गुरूंची प्रार्थना करतो, तर तेव्हा ती प्रार्थना ही परिपूर्णच असणार आणि ती योग्य दिशेने देखील असणार। आपण देखील खूप प्रार्थना करतो, पण त्या प्रार्थना या योग्य दिशेने असतात का? तर या अशा प्रार्थनांकडे पाहून आपल्याला देखील आपला मार्ग काढता येईल की कशा प्रार्थना असाव्या, नक्की काय महत्व याच्यामध्ये। स्वतः करता काही मागितलेलं नाही आणि जे मागितले तर ते असं आहे। आतापर्यंत जी आपण शिष्यांची जी लक्षणं पाहिली, तर ती काहीशी गौण लक्षणं किंवा गुणविशेष असं आपण म्हणूया अशी होती। पण आता शिष्याचं समर्थ एक मुख्य लक्षण सांगतात, किंबहुना या समासाची जी पहिली जी ओवी आहे, दुरेची जी ओवी आहे, तर ती ओवी आहे ओवी क्रमांक 19। तर त्याच्यावर आता भार्गव भालेराव आपलं चिंतन प्रकट करतात।
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। मुख्य सत्शिक्षाचे लक्षण, सद्गुरु वचने विश्वासपूर्ण, अनन्य भावे शरण, ज्ञानाव सत्शिष्य। श्रीमद दासबोधातील शिष्य लक्षण समासातील 19 क्रमांकाची ही ओवी आहे। रामदास स्वामींनी या समासामध्ये शिष्य कसा असावा आणि शिष्य कसा नसावा याचे विस्ताराने वर्णन केले आहे। समर्थ या ओवीत सांगतात की सत्शिष्याचे मुख्य लक्षण म्हणजे त्याचा सद्गुरु वचनावर पूर्ण विश्वास असतो आणि तो सद्गुरूंना अनन्य भावे शरण असतो। मला हा समास वाचताना एक गोष्ट लक्षात आली की फक्त याच ओवीमध्ये समर्थाने सत्शिष्य असा शब्द वापरला आहे, बाकी सर्व ओव्यांमध्ये शिष्य असा शब्द वापरला आहे। जसं सोनं म्हटलं की शुद्ध सोनंच अपेक्षित आहे, पण सोन्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रती असल्यामुळे शुद्ध सोने असे वेगळेपणाने म्हणावे लागते। तसेच समर्थांनी सर्वात पात्र शिष्याला सत्शिष्य असे संबोधले आहे। मुख्य सत्शिष्याचे लक्षण, सद्गुरु वचने विश्वासपूर्ण, अनन्य भावे शरण, त्या नाव सत्शिष्य। या ओळीवर चिंतन करताना मला अजून एक गोष्ट लक्षात आली की ही ओवी जशी शिष्याला मार्गदर्शक आहे तशीच ही ओवी सद्गुरूंच्या बाजूनेही लिहिली आहे असे वाटते. जेव्हा एखादी व्यक्ती सद्गुरूंकडे येते तेव्हा सद्गुरू त्या व्यक्तीमध्ये काय शोधत असतील, ते पाहत असतील की ही व्यक्ती किती रिसेप्टिव्ह आहे, या व्यक्तीचा आपल्या ठिकाणी किती भाव आहे. समर्थांनी लक्षण असा शब्द वापरला आहे. लक्षण म्हणजे सिम्पटम. यावरून असे दिसते की कोणीही पहिल्या दिवसापासून सदशिष्य नसतो तर तो सद्गुरूंच्या सहवासात क्रमाक्रमाने घडत जातो. परमार्थामध्ये पुरातन काळापासून दोन मार्ग आहेत, एक विहंगम मार्ग आणि दुसरा पिपीलिका मार्ग. विहंगम मार्ग म्हणजे पक्षाने उडावे आणि फळाला झोंबावे. सद्गुरूंचा उपदेश कानावर पडता क्षणी शिष्याने मी तोच आहे या बोधाने उठून उभे राहावे, पण या मार्गाचे अधिकारी अगदी विरळा. तसेच एकदम कसे व्हायचे याचा कोणताही विधी नाही. या उलट दुसरा मार्ग म्हणजे पिपीलिका मार्ग. मुंगी जसे झाडाच्या खोडावरून वर चढत चढत क्रमाक्रमाने फळापर्यंत जाते त्याप्रमाणे सत्शिष्य श्रवणापासून सुरुवात करून आत्मनिवेदनापर्यंत क्रमाक्रमाने पोहोचतो. बहुतेक सर्वजण या मार्गाचे अधिकारी असतात. प्रथम जेव्हा ही ओवी मला अभ्यासाला मिळाली तेव्हा ही ओवी वाचता क्षणी मला स्फुरले की हो, मी सत्शिष्य आहे. कारण माझा या जगात सर्वात जास्त विश्वास स्वामीजींवरच आहे आणि मी शरण पण आहे. पण जसजसा या ओवीचा अभ्यास मॅच्युअर झाला तस तसे माझ्या ध्यानी आले की सद्गुरूंवर विश्वास आणि सद्गुरूंना अनन्य भावे शरण या गुणांचा कॉन्शियसली अभ्यास करणे गरजेचे आहे. हे इतके बेसिक गुण आहेत की यांचा स्वतंत्रपणे विचार कधी केला नव्हता. मी सर्वात प्रथम आत्म्याचं वर्णन स्वामीजींच्या भगवद्गीतेच्या सीडी मध्ये ऐकलं 2007 साली. न जायते इम्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मा कधीही जन्मत नाही किंवा मरत नाही. आत्मा अज नित्य शाश्वत आणि पुरातन आहे. हे मी ऐकत होतो तेव्हा मला वाटलं की हे काहीतरी अस्सल ओरिजिनल ऐकतो आहे आणि खूप खोलवर एक सुख मिळत आहे, आराम पडत आहे. पण तो परमात्माच तू आहेस इथे मात्र माझी तारांबळ उडते. ही गोष्ट काही अजून पचनी पडत नाही. तत्वम असी हेच त्या सद्गुरूंचं मुख्य वचन आहे. समर्थांची अपेक्षा आहे की सत्शिष्याचा सद्गुरु वचनावर पूर्ण विश्वास असावा. मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचने विश्वास पूर्ण अनन्य भावे शरण त्या नाव सत्शिष्य. अंतिम वचनावर एकदम विश्वास कसा ठेवणार, तो तर प्रचितीने बळावतो. पण माझा स्वामीजींवर विश्वास आहे. स्वामीजींनी भगवद्गीतेच्या प्रवचनात म्हटले आहे की शिष्याचं सद्गुरूंच्या निरूपणावर प्रेम नसतं, त्याचं सद्गुरूंच्या तर्कबुद्धीवर प्रेम नसतं, त्याच सद्गुरूंवर प्रेम असतं. जसं आपण डॉक्टरांकडे जातो आणि ते आपल्याला औषध देतात आपल्याला औषधातलं काही कळत नाही, पण आपल्या डॉक्टरवर विश्वास असतो. या विश्वासापोटी आपण औषध घेतो आणि बरे देखील होतो. तसं स्वामीजी सांगतात की मी परमात्माच आहे असं, म्हणजे मी परमात्माच आहे असा माझा इनडायरेक्ट विश्वास आहे. पण या वचनावर आपला पूर्ण विश्वास बसण्यासाठी काही करता येईल का याचा मी विचार केला आणि मी परमात्मा आहे हे वाक्य मी घोकायला सुरुवात केली. बऱ्याच वेळा गोकल्यावर माझ्या असं लक्षात आलं की गोकल्यामुळे आपला या वाक्याला असणारा विरोध कमी कमी होत जातोय. दिपेदीपी लाविला या स्वामीजींच्या चरित्र ग्रंथामध्येही मला याचा संदर्भ सापडला की स्वामीजींनी पण हे वाक्य भावासहित घोकलं होतं. इथून पुढे मी ही साधना अधिकाधिक करेन. समर्थांनी सत्शिष्याचे दुसरे लक्षण सांगितले आहे की तो सद्गुरूंना अनन्य भावे शरण असतो. अनन्य म्हणजे न अन्य. हे सद्गुरु देवा, तुमच्याशिवाय मला दुसरे खरे कोणीही नाही, तुम्हीच माझे सर्वस्व आहात. ही अत्यंत उत्कट भावना सत्शिष्याच्या मनात कायम असते. 3-1 वर्षापूर्वी माझ्या असं लक्षात आलं की आपण बॉसला अनन्य भावे शरण आहोत. सद्गुरूंपेक्षा जास्त आपण मॅनेजरच्या अनुसंधानात राहतो आहोत. त्याची मर्जी सांभाळण्याबाबत आपण जास्त दक्ष आहोत, कारण तो देणारा आहे हा भाव आहे आणि त्याच्याकडून आपल्याला मिळवायचा आहे. सर्वांबरोबर पळण्याचं कंपल्शन जाणवायचं. या बंधनाचा मला त्रास होऊ लागला आणि मी ठरवलं की आपली बॉसवरची भावनिक डिपेंडन्सी मोडून काढायची. प्रमोशन नको, इन्क्रिमेंट नको, मॅनेजरकडून मला काहीच नको. असा स्टँड मी घेतला. सुरुवातीला हे खूप जड गेलो. कधी जमलं कधी नाही जमलं, जीवाची खूप घालमेल झाली. आपण मागं पडतोय, आपली प्रगती खुंटतीये अशी बेचैनी वाटायची. पण सगळ्यात मोठी भीती म्हणजे आपण बाहेरचं फेकलं जाणार नाही ना याची होती. पण हळूहळू 2-3 वर्षात हे वादळ शमलं आणि मी ऑफिशियली मागे पडलो. सगळे माझ्या पुढे निघून गेले. आता मला सगळ्यांबरोबर राहण्याचं कंपल्शन नव्हतं, स्पर्धा संपली होती. गेली 5 वर्ष मला तेवढाच पगार असल्यामुळे हळूहळू पैशासंबंधीचे मनसुबे पूर्ण थांबले. माझी मनस्थिती पुन्हा एकदा स्टुडंट सारखी झाली. मी माझ्या गतीने प्रवास करायला लागलो, त्यामुळे मी खूप निश्चिंतता समाधान मला मिळू लागले. मी अधिकाधिक आनंदी आणि मुख्य म्हणजे बिंदास होत गेलो आणि ती वाचलेली एनर्जी मला साधनेमध्ये लावता आली. मी मनातून मोकळा झालो असलो तरी ऑफिसमध्ये बाह्य वर्तन मात्र मला सगळे हवे आहे आणि मी स्पर्धेमध्येच आहे असे हावरटासारखंच ठेवतो. आनंद भावे शरण यावर कशी साधना करता येईल यावर विचार करताना मला सुचलं की आपण स्वामीजींच्या हे प्रेमस्वरूप गुरुवर या सीडी मधील अभंगावर साधना करून बघूया. आणि मी काही वाक्य निवडली, जसे मी अंतरी निरंतर तव अर्चना करमतो. मज मनी वाटे गुरु रूप होऊन सद्गुरूशी आळो आपले. सद्गुरु बोलता बोल होऊन वचनामृती म्या नावे इत्यादी. या वाक्यांवर मी माझ्या प्रतिभेने साधना केली. या भावना इमॅजिन करायचा प्रयत्न केला. काही छान जमलं, काही एवढं खास नाही जमलं, पण एक दिशा मिळाली. समर्थांनी या समासात पुढे या सच्छिष्याचा प्रवास कसा होतो यावर काही ओव्या लिहिल्या आहेत. त्या ओव्या मी म्हणतो आणि माझी चिंतन सेवा स्वामीजींच्या चरणी अर्पण करतो. समर्थ म्हणतात, जे या संसाराचा त्रास त्याही तो उपदेश विश्वास, विश्वास बळे दृढ कास धरली सद्गुरुची. या कारणे दृढ विश्वास तो चिजाणावा सत्शिष्य मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्य. ऐसे सत्शिष्याचे वैभव सद्गुरु चरणी दृढ भाव तेने गुण देव राव सोयची होती. अंतरी अनुतापे तापले तेने अंतर शुद्ध झाले पुढे सद्गुरु वचने निमाले सच्चिष्य ऐसे. शरण सद्गुरुस गेले सच्चिष्य ऐसे निवडिले क्रिया पालटे झाले पावन ईश्वरी. हरिओम तत्स.
भार्गवच्या या खूप भावस्पर्शी आणि आपल्या सगळ्यांना सुपरिचित असलेल्या भावनांचा जणू त्यांनी सगळा आलेख मांडला. मी सुद्धा विचार करत होतो की आपण खरंच म्हणजे जेवढं आपण समजा कंपनीमध्ये एखादी गोष्ट सिरियसली घेत असू तेवढं आपण केंद्रामध्ये एखादं सांगितलं तर घेतो का? मी स्वतःशी विचार केला तर उत्तर नाही आलं तेवढं आतून थांब. खूप विचार करण्याची गरज आहे सगळ्यावर असं माझ्यासाठी तरी मी म्हणतोय. आपण देखील पाहायची गरज आहे की सद्गुरु वचनावर आपला विश्वास आहे का, सद्गुरूंचा बोध तत्वमसी हे आपल्याला माहिती आहे, तेच तू आहेस हा सद्गुरूंचा बोध. त्यावर खरं तर भ्रांती हा संशय, आणि तो संशय नको असे सगळे संत म्हणतात. माऊली देखील म्हणतात, मग संशय जरी पडला तरी निभ्रांत जाणे नासला, तो ऐक परत्र मुकला सुखसिका. संशयात पडला तर तो इथे म्हणजे इथे य लोकी आणि परलोकी तो सगळ्या सुखाला जणू मुक्तो. मी या सद्गुरु वचनांचा आम्ही जेव्हा नवीन दादांकडे जेव्हा गेलो या सगळं घेऊन, तर तेव्हा त्यांनी खूप छान गोष्ट सांगितली. ते म्हणले की तत्वमसी हा बोध आहे सद्गुरूंचा, हे बरोबर आहे, तो अंतिम बोध झाला. त्याच्यावर जर एकदम जर विश्वास जर आपला बसला अनुग्रह देता क्षणी, तर मग शंकराचार्य आणि आपल्यात काय फरक राहिला? तसं तर एकदम आपल्या बाबतीत संभवनीय नाही. मग सद्गुरूंची जी इतर वचन आहेत तर त्यांच्यावर तरी विश्वास ठेवू, तिथून सुरुवात करू. एकदम तत्वमसी सांगितल्यानंतर हो मीच तो असं म्हणून उठणारे खूप शिष्य विराळा. पण सद्गुरू छोट्या छोट्या अपेक्षा व्यक्त करतात, छोटी छोटी गोष्टी सांगतात, तर त्या तरी आपण करण्याचा अभ्यास करू. स्वामीजी पूर्वी खूप अवघड वाटायचं, मला सुद्धा असं वाटतंय गेल्या काही याच्यापासून की म्हणजे माझा भाव देखील खूप वाढला आहे. नाही तर तुम्हाला बाबा म्हणून तर सद्गुरु म्हणून कुठेतरी पाहायला सुरुवात आहे, मला खूप बरं वाटतंय. तुमचीच खूप आहे कदाचित, तरी तरी होईल. तुम्ही आतापर्यंत खूप सांगत आलात लहानपणापासून आम्हाला, तुम्हाला सद्गुरु म्हणून मानल्यानंतर तरी आमच्यात काही सुधारणा होऊ शकते. समर्थ म्हणतात की शिष्यात शरणागती अनन्य भावानी शरणागती हे देखील एक लक्षण आहे. मी असं खूप चिंतन केलं, मी असं चिंतन करत होतो हा विषय आल्यापासून की आपण टोकाचे शरणागत होऊया. कल्याण स्वामींनी जी उडी मारली, कल्याणा छाटी म्हणल्यानंतर कल्याण स्वामींनी उडी मारली, तर हे माझं अनालिसिस आहे, म्हणजे मी पुढचं सांगतोय ते चूक असेल, पण कल्याण स्वामींनी त्यांच्या आयुष्यात शरणागतीचं खूप चिंतन केलेलं असणार, त्याच्याशिवाय शक्यच नाही. म्हणजे अशी कल्याणा छाटी म्हणल्यानंतर उडी मारणं शक्यच नाही. त्यांनी दिवस रात्र चिंतन केलेलं असणार शरणागतीचं, दिवस रात्र त्यांनी सद्गुरूंना अर्पण होण्याचं मानसिक चिंतन केलेलं असणार, त्यांनी अनुदर्शन घेतलेलं असणार, म्हणून त्यांना जमलं. मी देखील तशा मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे तशा दिशेने चिंतन करण्याचा मी माझ्यासाठी प्रयत्न करतोय. मला माहित नाही पुढे काय त्याचं फळ काय, मला माहित नाही. आणि असा जर आपल्या जर सद्गुरूंच्या ठाई जर आपला विश्वास असेल, शरणागती असेल, सद्गुरु वचनांवर जर विश्वास असेल, तर साहजिकच मग आपल्याला जे प्राचीनही सांगितले श्रीधर परांजपेंनी सांगितले, तर तसे गुण साहजिक आपल्या अंगात येतात. पण आता हे सगळे गुण हे सद्गुरूंच्या ठिकाणी तर अधिकाधिक उत्तम प्रकारे असतात, तर ते आता कसे असतात? आता आपण अभिजित केंदुरकर आपल्याला एक भजन सांगेल, पण त्याच्या मागे आपण ते भजन म्हणूया.
गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु वीण देव दुजा पाहता नाही त्रिलोकी, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा आदरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळीना, गुरु हे वैराग्याचे मूळ, गुरु हा परब्रह्म केवळ, गुरु सोडवी तत्काळ गाठलिंग देहाची, गुरु हा साधकासी सहाय, गुरु हा भक्ता लागी माय, गुरु हा कामधेनु गाय भक्ता घरी दुभतसे, गुरु हे गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज धन, गुरु सौभाग्य देऊन साधु बोध नांदवी गुरु भक्ती ते मंडना गुरु दोषांचे दंडना गुरु पापाचे खंडन नाना परिवारी तसे काया काशी गुरु उपदेशी तारक मंत्र दिला आम्हासी बाप रखुमा देवी वरासी ध्यान मानसी लागले गुरु हा संत कोईचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु वीण देव दुजा नाही नाही त्रिलोकी गुरु वीण देव दुजा नाही नाही त्रिलोकी
स्वामीजी आम्ही आज जी सगळी शिष्य लक्षण जो अभ्यास केला म्हणजे आम्हाला असं वाटतं की खूप सांगितलं जातंय खूप तुम्ही सांगताय खूप मार्गदर्शन होत आहे पण आमच्याकडून का घडत नाहीये तर मला असं लक्षात येतं की कुठेतरी सूक्ष्म श्रद्धा कमी पडतीये का विश्वास कमी पडतोय का पण जर सद्गुरूंच्या कुठल्याही गुरु शिष्यांच्या जोड्यांकडे पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की खूप असीम श्रद्धा असते खूप असीम विश्वास असतो तिथून सुरुवात होते कुठल्याही शिष्याच्या जडणघडणीला तिथून सुरुवात होते कारण गुरु सगळ्यांना तेच सांगत असतात भगवद्गीता तेच सांगते पण आपला विश्वास नाही परवा जसं तुम्ही एका प्रवचनात म्हणलात की आपण तेच आहोत आता अडचण काय पण हे आत मुरत नाही मग त्याच्या योगाने हे सगळे गुण आहेत अद्वेष्ट आहे जो हा जो गुण आहे तर तो असाच नाहीये सगळ्या ठिकाणी समत्व आलं की आपोआपच तो अद्वेष्ट होणार आहे अद्वेष्टाचा विशेष अभ्यास करायची गरज नाहीये म्हणजे गरज आहे परंतु हे स्वाभाविक लक्षण आहे ज्ञानाचं असं मी म्हणेन निर्मत्सर हे स्वाभाविक लक्षण आहे ज्ञानाचं ज्ञाना ज्ञानोत्तर हे सगळी लक्षणं आपोआप येतील आणि त्याचा विशेष अभ्यास मात्र शिष्यदशेत केला पाहिजे असं मला वाटतं त्याच्याकरता कुणीतरी श्रद्धा पाहिजे भगवंत देखील म्हणतात श्रद्धावान लभते ज्ञानम मी जेव्हा जेव्हा हा श्लोक पाहतो तेव्हा मला खूप आश्चर्य वाटतं श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा संहितेंद्रिया खरं तर प्रज्ञावान लभते ज्ञानम खूप सूट झालं असतं ज्याला बुद्धी तर त्याला ज्ञान मिळेल हे खूप लॉजिकल वाटतं आपल्याला सगळ्यांना ऐकायला पण भगवंत म्हणतात श्रद्धावान लभते ज्ञानम ज्याची श्रद्धा आहे तर त्याला मिळेल तत्परा संहितेंद्रिया आताही आपण गुरुचं गुरु कसे असतात तर वैराग्याचे कुठेतरी संयम पाहिजे कुठेतरी इंद्रिय आवरण्याची सवय पाहिजे कुठेतरी वैराग्य देखील हवं कुठे विषय निवृत्ती देखील हवी हे सगळं जर आलं तर या सगळ्या गुणांचं कुठेतरी विकसन आमच्यामध्ये होईल स्वामीजी मी असं नाही म्हणणार की कृपा करा तुम्ही खूप करताय आमच्याकडूनच हे आम्ही करू असं आम्ही तुम्हाला उलट विश्वास देतो हरी ओम तत्सत आता मी स्वामीजींना अशी विनंती करतो की त्यांनी आशीर्वचन आम्हाला द्या ओम सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः युवा स्नेह या नावाने एक कार्यक्रम आणि तुमचं एकत्रीकरण असा विषय अशा करता आला
की पूर्वी स्वामीजींच्या जवळ जी युवा मंडळी आम्ही होतो, आम्हाला स्वामीजींच्या खूप जवळ जायला मिळालं. किती जवळ जायला मिळालं याला सीमाच नाही, इतकं जवळ आम्हाला जायला मिळालं. संख्या थोडी असल्यामुळं ते वैयक्तिक प्रत्येकाला ओळखत होते, प्रत्येकाशी वैयक्तिक बोलत होते. आमचे वैयक्तिक प्रश्न त्यांना माहिती होते. आमच्या साधनेवर त्यांचं लक्ष होतं. आम्हाला बरोबर घेऊन ते साधना करत होते. तेव्हा आम्ही 7-8 मित्र स्वामीजींच्या घरी ध्यानाला जायचो दर रविवारी. त्यावेळेला त्यांचं दुकान होत. दुकान विकल्यानंतरही तो क्रम चालू राहिला. पुढे स्वामीजींचंच कार्य एवढं मोठं झालं की आम्ही जी 6-7 मंडळी त्यांच्याकडे ध्यानाला जमायचो त्याच्याऐवजी 150-200 मंडळींबरोबर ते ध्यानाला बसायला लागले. त्याच्यात आम्ही होतोच. त्यांचं कार्य अजून मोठं झालं पण आमच्याशी असणारे त्यांचे वैयक्तिक संबंध जे होते ते तसे अतूट अभेद असे राहिले. त्यांच्या शिस्तीच्या चौकटीच्या बाहेर त्यांच्याशी अतिसलगी करण्याचा प्रयत्न आम्ही कधी केला नाही. पण हवं तेव्हा कामाच्या निमित्ताने स्वामीजींच्या जवळ आम्ही जाऊ शकू आणि त्यांचा आपल्यावर पूर्ण भरोसा आहे अशी खात्री होती. खात्री म्हणण्यापेक्षा जर माझ्या भावना सांगायच्या झाल्या तर मी असं सांगू शकेन की एखाद्या गणगंज घरामध्ये जन्माला आलेल्या मुलाला त्या संपत्तीचा सहज स्वाभाविक लाभ मिळावा मिळतोच तशी आमची परिस्थिती होती. मंदार मी जिथं थांबवलं त्याच्यापेक्षा वेगळ्या बाजूने मी सुरुवात केली बोलायला. हे सर्व त्यांच्या सहवासामुळं घडलं. त्यांच्या बरोबर जास्तीत जास्त राहण्यामुळं घडलं. नंतर ही तरुण मंडळी त्यांच्याकडे आली पण 1976 ते 1980 या काळामध्ये जे त्यांच्याकडे गेले पुढे 82-83 पर्यंत सुद्धा गेले. पण 76 ते 81 या काळामध्ये त्यांच्याकडे जे गेले त्यांच्याशी त्यांची जी जवळीक झाली ती तशी अतुलनीयच राहिली. प्रत्येकालाच आपल्या तऱ्हेने त्यांच्या विषयीच्या आठवणी आहेत आणि त्यांनी नक्कीच जवळीक दिली. अशी जवळीक नंतर तेही देऊ शकले नाहीत.
जशी संख्या वाढली तशी येणाऱ्या मंडळींना ती जवळीक देऊ शकले नाहीत, पण ते प्रेम मात्र त्यांनी दिलं. आम्ही आमचं वर्णन करतो त्याच्यापेक्षा आमच्या नंतर आलेले म्हणजे समजा 85, 87, 88 या काळामध्ये स्वामीजींकडे आलेली जी मंडळी असतील तर त्यांना प्रेम मात्र तेवढंच मिळालं हे खरं आहे. जवळीकही त्यांच्या मनाने मिळाली, आमच्या मनाने नाही मिळाली. आणि त्याच्यानंतर जे आले म्हणजे 90-91 नंतर त्यांना कोणीतरी मध्यस्थ लागला, कोणीतरी स्वामीजींच्या जवळची व्यक्ती जर त्यांना घेऊन गेली स्वामीजींपर्यंतच, नाहीतर लोकांमध्ये दर्शन व्हायचं. सद्गुरूंचं कार्य, सद्गुरूंचं तुमच्या समोर असणारं दर्शन आणि घडणारं जीवन हे अशा प्रकारे बदलत जाणारं राहतं. परवा आपल्या भूगावच्या शिबिरामध्ये संयोगितांनी मनोगत व्यक्त करताना असं सांगितलं की 1997-98 सालापासून ते तिचं लग्न होईपर्यंत या काळामध्ये त्यांना जो सहवास मिळाला तसा कोणालाच मिळाला नाही. तेव्हा मला असं वाटलं की असाच विचार करणारे आणखी कोणीतरी आहेत की. आम्ही कधीही स्वामीजींच्या घरी जात होतो, स्वयंपाकघरापर्यंत पोहोचत होतो. एखाद्याच्या त्यांनी काय शब्द वापरला, प्रायव्हसी, एखाद्याच्या प्रायव्हसीवर आपण आक्रमण करतो आहोत असं आम्हाला भानही नव्हतं असं असं ती म्हणाली. आमचंही तसंच होत. आणि संयोगिता आणि त्या काळात असणारी मुलं आणि मुली माझ्याकडेही येणार आहे, पण त्याच्यानंतर क्रमाने तुम्ही जे आलात मला असं सांगायचं की नंतर आलेल्यांवर स्वामीजींचं प्रेम तेवढंच होत. ते त्या मंडळींना या तुलनेनी देहाच्या अंगाने पाहायचं झालं तर जवळीक देऊ शकले नाहीत. ही जवळीक तुम्हाला मिळावी म्हणून हा विशेष कार्यक्रम आहे. त्या केंद्राचं विशेष कार्यक्रम म्हणून जे निवेदन केलं जातं ते विशेष कार्यक्रम हे याकरता नाही की एखादा कार्यक्रम इथून स्टेजवरून व्हावा आणि सगळ्यांनी ऐकावा, याच्याऐवजी त्या वयोगटाच्या मंडळींबरोबर प्राधान्याने मला बसता यावं हा त्याच्या मागे उद्देश आपण निर्माण केला आणि तो बहुतांशी तसा सफल होतो आहे. या कार्यक्रमाच्या आधी एक बैठक असते आणि त्या बैठकीमध्ये युवा बैठक आत्ताचा कार्यक्रम सगळ्यांकरता असतो, पण ती बैठक तर अगदी त्याच थोड्या लोकांकरता असते. थोडे लोक याचा अर्थ जे त्यावेळेला येऊ शकतील ते तुमच्या पटावर समजा 60 लोक असतील, 25 ते 35, पण त्या दिवशी येऊ शकणारी मंडळी 30च असतील असं धरा. 60 मंडळी पटावर असताना 30 मंडळी येतात आणि 30 येत नाहीत. जे 30 येत नाहीत ते आपण काय गमावतो याची त्यांना कल्पना नसते. दुसऱ्या बाजूने मी आता सांगतो, त्यांना माहीत नसतं की आपल्याला निरोप दिले जात आहेत आणि आपण जावं की नाही जावं, आपल्याला एवढं एवढं महत्वाचं काम आहे आपण आज नाही जाणार असं ते ठरवतात. तर त्यांना काय नक्की ते गमावतात याचं त्यांना माहीत नसतं, कळत नसतं. आणि स्वामीजी असं म्हणायचे की तुमचं भाग्य तुम्हाला फार नंतर कधीतरी कळेल, आता कळणार नाही. या शब्दाचा अर्थ आता कळतो. आजचा हा जो कार्यक्रम झाला तो कार्यक्रम खूपच योजनाबद्ध होता. आपल्या मुलाकडं पाहणं आणि शिष्य म्हणून आपल्या मुलाकडं पाहणं आपल्या वडिलांकडे पाहणं आणि गुरु म्हणून आपल्या वडिलांकडे पाहणं या गोष्टी फक्त माझ्या मुलांपुरत्या नसाव्यात तर तुमच्या सगळ्यांपुरत्या असाव्यात, सगळ्यांकरता असाव्यात. ते म्हणू शकतात की बाबा म्हणून मी आम्ही तुमच्याकडे पाहत होतो पण स्वामी म्हणून आता तुमच्याकडे मी पाहायला लागलो, पण हे तुम्ही देखील म्हणावं अशी माझी इच्छा आहे. आपण गुरुंना त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधू च सखा त्वमेव हे फक्त श्लोकात म्हणण्यासाठी नाहीये. आणि मला देखील आपल्या मुलांकडे शिष्यभावाने पाहणं हाच भाव तुमच्याकडे देखील माझी मुलं आहेत आणि शिष्य आहेत असाच असला पाहिजे. माझ्या ठिकाणी हे ही निवडानिवड नसली पाहिजे आणि तुमच्या ठिकाणी देखील तुमचे बाबा आणि गुरु अशी निवडानिवड नसली पाहिजे. असं काही घडून यावं याकरता हे कार्यक्रम आहेत, असं काही व्हावं म्हणून हे कार्यक्रम आहेत, तर काहीतरी अद्भुत घडू शकेल. शिष्याच्या ठिकाणी अज्ञान असतं ही गोष्ट उघडच आहे, आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे. फक्त ते अज्ञान विनम्र असलं पाहिजे. आपल्या ठिकाणी अज्ञान आहे याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. शिष्याला देखील बऱ्याच वेळेला शास्त्र वचन ऐकून ऐकून ज्ञानाचा भ्रम होतो. आपल्याला ज्ञान नाहीये याची कल्पना त्याला येईन अशी होते. याचा अर्थ आपण त्या अनुभवानी संपन्न नाही असं त्याला समजेन असं होतं. काही संप्रदाय असे आहेत की तिथं प्रवचन चालू असताना महाराजांनी एक ओवी उच्चारली, त्याची सुरुवात उच्चारली तर श्रोतेच ती सगळी ओवी म्हणतात. महाराज तळमळून सांगत असतात की कसं जीवन असायला हवं याच साठी केला होता. सगळे म्हणायला सुरुवात करतात अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा, मात्र त्याच्या अर्थात श्रोते प्रवेशच करत नाहीत. कशा करता अट्टहास चाललेला आहे, कोणता शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून कोण अट्टहास करते, त्याच्याऐवजी पाठांतर सुरू होत. गोंदवलेकर महाराजांनी संतांच्या सहवासाचे फायदे तोटे असं एका ठिकाणी सांगितलं. त्याच्यामध्ये संत वचनांची फार सवय लागते हा फायदाही आहे आणि तोटाही आहे असं सांगितलं. फारच मुखोद्गत होऊन जातात आणि मग आपल्यापाशी अजून याचा मागमूस नाही याचाही पत्ता काटला जातो. म्हणून जेव्हा कोणीही अगदी श्रीधर बोलताना मला असं वाटत होतं की माझे आई वडील बहीण माझ्याबाबत चांगले वागत नाहीयेत, पण मला असं समजलं की हे बरोबर आहेत, मी नाही चांगला वागत आहे. याला मी विनम्र अज्ञान म्हणतो. या विनम्र अज्ञानाची गरज आहे. ज्ञान तर खूप आहे, सगळीकडे ज्ञान आहे, विनम्र अज्ञानच जरा अवघड आहे. मी अशी एक गोष्ट वाचली ती की एका चर्चमध्ये एक फादर बाहेर गावून आलेले उपदेश करण्यासाठी म्हणून उभे राहिले. आणि इतका धार्मिक गाव होता, चर्च तुडुंब भरलेलं होतं. बोलता बोलता त्यांनी कशा रीतीने येशूची शिकवण आहे आणि आपण कशा रीतीने वर्तन करायला पाहिजे याचे खूप चांगले धडे सगळ्यांना सांगितले. तसंच इथला श्रोता बहुश्रोता आहे, तुम्ही पुष्कळ ऐकलेलं असेल, तरी देखील जो कोणी तुमच्यामध्ये अज्ञानी आहे असं वाटतं, ज्याला त्यांनी उठून उभं राहावं असं सांगितलं. तर वस्तुस्थितीच होती की खूप बहुश्रुत होते श्रोते, खूप ऐकलेलं होतं त्यांनी, वेगवेगळ्या धर्मगुरूंकडून ऐकलेलं होतं, कोणी उभं राहायला तयार नव्हतं. तेव्हा ते फादर असं म्हणाले की याचा अर्थ एखाद्याला माझ्या व्याख्यानाच्या आधी तुम्ही अज्ञानी असाल, पण आता हे व्याख्यान ऐकल्यानंतर तुमचं अज्ञान निघून गेलेलं दिसत आहे, तुम्ही ज्ञानी झालेले आहात, म्हणूनच कोणी उभं राहत नाहीये. असं बोलत असतानाच एक अतिशय फाटका मनुष्य उठून उभा राहिला. थोडी खुरटलेली दाढी, कसे तरी कपडे, कसे तरी विस्कटलेले केस, खाली मान घातलेली. तेव्हा तो म्हणाला की सापडला एक, तू अज्ञानी आहेस की काय? त्याने नकारार्थी मान हलवली. तो म्हणाला मी अज्ञानी नाही. मी सुद्धा खूप ऐकलेलं आहे आतापर्यंत, मग तू उभा कशाला राहिलास? मी असं सांगितलं की एवढं प्रवचन ऐकून देखील जो अज्ञानी आहे त्यांनी उठून उभं राहावं. तेव्हा तो म्हणाला की तुम्ही एकटेच उभे आहात, कंपनी देण्यासाठी उभा राहिलाय, एकटेच उभे आहात तसं नको वाटलं म्हणून उभा राहिलो, मी अज्ञानी वगैरे नाहीये. म्हणून सांगणाऱ्याचं ज्ञान देखील विनम्र असलं पाहिजे, ऐकणाऱ्याचं अज्ञान देखील विनम्र असलं पाहिजे. मध्ये कधीतरी कोणत्या तरी निमित्ताने मी एखादी मीटिंग तरी घेत असेल किंवा सर्वांना सांगताना इथं जे बोलणारे आहेत त्या बोलणाऱ्यांनी विनम्रतेने ज्ञान सांगितलं पाहिजे. त्या ज्ञानाचा काहीतरी अनुभव त्यांना आहे असा निदान भास तरी ऐकणाऱ्यांना झाला पाहिजे, म्हणून त्यांचं बाह्यवर्तनही तसं दिसलं पाहिजे. बोलण्यासारखे चालणे, स्वये करून बोलणे, तयांची वचने प्रमाणे मानिती जनी, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि शिष्याच्या ठिकाणचं अज्ञान ही नम्र असावं, बोलणाऱ्याच्या ठिकाणचं ज्ञान ही विनम्र असावं. आपल्याला अज्ञान आहे याची अज्ञानी व्यक्तीला सुयोग्य जाणीव ही असावी, याला मी अज्ञानाची सहजता म्हणेन. तर ज्ञानी पुरुषाचं ज्ञान विनम्र असावं. त्याला सुरुवातीला आपल्याला ज्ञान आहे की काय असं भास होईल, जाणीव होईल, पण नंतर त्याच्या अंगोपांगात ते ज्ञान उतरावं. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन केलेलं आहे, सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत, स्फटिक गृहींचे डोलत दीपू जैसे. त्याचं चालणं ते वाटत कृपेची करीतू, ते दिशाची स्नेह भरितू, जीवातळी अंतरितू आपुला जीवू. अशा प्रकारे ज्ञानाची सहजता त्याच्या ठिकाणी यावी आणि असा प्रयोग इथं घडावा. स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा 25वा वर्धापन दिन उत्सव झाला हुजूरपाकेमध्ये, तेव्हा 2.5 तास गीता पठणाच्या वेळेला हात जोडून स्वामीजी उभे राहून त्यांनी गीता ऐकली. त्यांचं ज्ञान विनम्र होत. त्यांच्या ज्ञानाची जी सहजता होती त्या सहजतेपोटी तर आपण आकृष्ट झालो. वैचारिक संदेह ही जी गोष्ट आहे ती असू शकते. वैचारिक संदेह ज्याला पडतो त्याच्याबाबत सद्गुरूंची भेट, सद्गुरू प्राप्ती ही घटना घडू शकते. श्रद्धेचा उदय होतो. संदेह आणि संदेहातून एखाद्या ठिकाणी श्रद्धा असा प्रवेश, असा प्रवास कोणाकोणाचा होतो आणि मग खंडित झालेलं जे मन, दुभंगलेलं असं जे मन, ते अखंड करण्याचं काम सद्गुरू करतात. सद्गुरूंनी ते काम हाती घेतलं पाहिजे, वक्त्यांनी देखील ते काम हाती घेतलं पाहिजे. अनिश्चयाने भरलेला, अनिश्चिततेने भरलेला, अनिश्चयाने भरलेला म्हणजे मला संयम जमणार नाही, मला रोज ध्यान जमेल की नाही कोण जाणे, म्हणावी अशी तळमळीनी प्रार्थना मी बहुधा करू शकणार नाही, असा अनिश्चयाने भरलेला, तसंच अनिश्चिततेने भरलेला. आणि या अनिश्चिततेमध्ये मृत्यूचं भय आणि पुढच्या क्षणाला काय होईल याचं भय. मी तर अशी मंडळी, खूप लोकांचा संबंध माझ्याशी येत असल्यामुळं, म्हणजे आज 10 वर्षांनी अमेरिकेत काय होईल आणि त्या परिस्थितीत आपण असू की नसू, असा विचार करणारे लोक माझ्याशी बोलतात की आज अमेरिकेची अर्थव्यवस्था, म्हणजे तुम्हाला सगळंच आश्चर्य वाटेल, अशी आहे, माझ्या शिक्षणाची परिस्थिती अशी आहे, नवीन नवीन कोर्सेस असे येत आहेत, त्याच्याशी अपडेट होणं हे गरजेचं आहे. तसं 360 डिग्री मध्ये जे असेसमेंट असतं त्या असेसमेंट मध्ये मी एवढा योग्य बसत नाही. सबब 4 वर्षांनी मी इतका खाली गेलेला असेल, 10 वर्षांनी मी इतका खाली गेलेला असेल, अमेरिकेचे कर्ज रोखे चीनमध्ये या प्रमाणात आहेत, भारतामध्ये या प्रमाणात आहेत, अमेरिकेची आर्थिक स्थिती अशी असेल, माझी कुठे असेल, मला भारतात यायला लागेल की काय, जे भारतात येणं म्हणजे अपमान. इथपासून ते आज मी प्रथम असं ऐकलं कोणाकडून भार्गवकडून की मला पगारवाढी नको आणि काहीच तुमचं कसलंच अप्रिसिएशन नको. मात्र मी भार्गवला प्रेमाने असं सांगेन की आता तू या फेज मधून बाहेर पडलास तर ज्या ठिकाणी आपण राहतो तिथं खबरदारच असावं. इतका नको विचार करायला की देशाची आर्थिक स्थिती कशी चालली आहे, इकॉनॉमिक्स नक्की कसं चाललंय, आमच्या कंपनीची ग्रोथ कशी चालली आहे. माझी प्रगती चालली आहे पण तेवढी नाही चालली, त्यामुळं 7 ते 8 वर्षात मी कंपनीतून बाहेर पडेन. मग त्या वयात, तेव्हा माझं वय झालेलं असेल 42-44, मला अमेरिकेत नोकरी लागणार नाही, सबक माझं काय होईल, एवढी धास्तीही नको. पण त्याच वेळेला मेलेली कोंबडी आगीला भीत नाही अशा प्रकारे अगदी नको करायला, असं मी अगदी प्रेमाने सांगेन. कारण आपण तसंही म्हटलं तर आपण पूर्णपणाने अवलंबून प्रपंच आणि परमार्थ हा हातात हात घालून चालणं गरजेचं आहे. प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला, असं समर्थ म्हणतात ना. म्हणून कारण आपण कर्ज काढून ठेवलेली असतात, लोनचे इन्स्टॉलमेंट असतात, असं असल्यामुळं एका अगदी बेफाम होऊन नको आपण ते करायला, असं मी मात्र प्रेमाने सांगेन. पण या अशा इतक्या अनिश्चिततेने भरलेला किंवा अनिश्चयाने भरलेला शिष्य असतो तितके गुरु निश्चयाने भरलेले असतात आणि शाश्वताच्या बोधाने भरलेले असतात. जो कोणी ज्ञान बोधी अज्ञान अंधार निरसी जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करी, शाश्वताचा बोध सद्गुरु देतात. सद्गुरु सांगतात की तू शाश्वत आहेस. अरे देहाचं जीवन जगायला लागणार आहे आपल्याला, मी तुमच्याशी मोकळी चर्चा करतोय. सद्गुरूंचं शिष्यावर निष्काम प्रेम ज्याला म्हणू असं असतं, मला तुमच्याकडून काहीही नको आहे, काहीच नको आहे, कसलीही अपेक्षा नाही. समर्थ म्हणतात ना, आमूची प्रतिज्ञा ऐसी काही न मागावे शिष्यासी, आपुल्या मागे जगदीशासी भजत जावे, एवढी इच्छा आहे. तुम्ही तुमच्या स्वतः करता म्हणून तुमच्या जीवनाची पातळी उंच करणं एवढं करा. ही जी शिष्याची लक्षणं आहेत ती लक्षणं जबरदस्तच आहेत. मुख्य सत्शिष्याचे लक्षणं सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण अनन्य भावे शरण या नाव सत्शिष्य. सद्गुरूंच्या वचनावर पूर्ण विश्वास असणं आणि पूर्ण विश्वास असणाऱ्या व्यक्तींच्या शोधात सद्गुरू असतात. विश्वास ठेवणं ही सवयच आहे, विश्वास ठेवणं ही प्रकृती देखील आहे बरं का. कितीतरी चांगल्या चांगल्या लोकांच्या ठिकाणी विश्वासाचा अभाव असतो, विश्वास नसतो त्यांचा. त्यांचं आचरण चांगलं असतं, विचार चांगले असतात, कृती चांगल्या असतात, पण त्यांच्या ठिकाणी विश्वास नसतो. म्हणून परमार्थ देखील सगळी चांगली माणसं परमार्थ नाही करू शकत. ज्याच्या ठिकाणी विश्वासाची जोपासना झालेली आहे, कल्टिव्हेशन झालेलं आहे, असा मनुष्य परमार्थ करतो. तुम्ही सगळे इथं आहात तर विश्वासाची जोपासना झालेला समूह आहे हा. याच्यात कम असल असणार. स्वामीजींनी मला उत्तराधिकार दिले तेव्हा ते असं म्हणाले, कि मी मी वृक्षच चांगल्या जातीचे लावलेले आहेत, मी चांगल्या जातीच्या वृक्षाचीच निवड केलेली आहे असं म्हणाले. याचा अर्थ समुदायांमध्ये देखील अशा जाती असतात. विश्वास ही एक गोष्ट असली तरी देखील विश्वासाच्या नक्की परी आहेत. आणि मंदारनी जे सांगितलं ते 100% मलाही तसंच वाटत की कल्याणासाठी असं म्हटल्याबरोबर कल्याण जे काही करू गेले तर या विश्वासाची जबरदस्त जोपासना कल्याण स्वामींनी केलेलीच असणार. म्हणूनच ते करू शकले, त्याच्याशिवाय शक्यच नाही. पण सर्वांच्या ठिकाणी विश्वास असल्याखेरीज तर इथं आलेले नाहीयेत. सज्जन आहेत सगळे, विश्वास असणारे आहेत. आता त्याची प्रत सुधारणं हे आपल्या हातात आहे. स्वामीजी असं सांगत असत, स्वामीजींनी कसे उपाय केले त्यांच्या प्रवचनांमधून काहीतरी कळायचं. ते असं म्हणाले की त्यांच्याकडे एक कोणी गृहस्थ यायचे, ते त्यांना असं म्हणाले की एव्हरी मॅन इज स्काउंड्रल अनलेस अँड अदरवाईज प्रूड, अशा पद्धतीने मी जगात वागतो असं ते म्हणाले. तर स्वामीजी म्हणाले आमची अशी पद्धत, मी अशी सवय लावली की एव्हरी वन इज जेंटलमन अनलेस अदरवाईज प्रूड, असा विश्वास जोपासायचा असतो. तुम्ही विश्वासाने डोळ्यात पाहायला शिका कोणाच्याही. प्रथम आत विश्वास असू देत, विश्वासाने पाहायला शिका. लहान मूल पाहिले का तुम्ही? पाहिले. ते विश्वासाने तुमच्या डोळ्यात पाहत, तुम्ही त्याच्याशी अविश्वासाने वर्तन करूच शकत नाही. फसवू शकता लहान मुलांना. जसा जसा मोठा होतो तसं जग विचित्र पद्धतीने प्रकृतीने भरलेलं असल्यामुळं अविश्वासाचा सराव जास्त होतो. म्हणून तरुण मंडळींचंही गट करण्याचं कारण किंवा तरुणांबरोबर विशेष करून बसण्याचं कारण तरुणांच्या ठिकाणी जीवनात ज्या बऱ्या वाईट घटना आहेत त्याच्यातून ते अजून गेलेले नसल्यामुळं त्यांच्याकडे शिदोरी विश्वासाची असते. त्यांच्या ठिकाणी परमार्थ रुजू शकतो. एक 60 वर्षांची व्यक्ती यायला सुरुवात झाली तर काय त्याचं लहानपण गेलं असेल, कशी नोकरी झाली असेल, कसे त्याची बायको असेल अथवा नवरा असेल, मुलं कशी निघाली असतील ऑफिसमध्ये, या अनेक गोष्टींमुळं त्याच्या एकूण विश्वासाची परत घसरलेली असते. मग येऊन परत मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरुवचने विश्वासपूर्ण इतकं घड्याळाचे काटे उलटे फिरवणं त्याला जरा अवघड जात. तरीही करणारे लोक आहेत, करू शकत नाहीत असं नाही, आणि चांगल्या रीतीने करणारे आहेत. पण तुमच्या ठिकाणी ही शक्यता जास्त आहे. सत्य आहे. पंढरपूरच्या मंदिरातून फोन आला. तुमच्या ठिकाणी ही शक्यता जास्त आहे. म्हणून तरुण मुलांच्या ठिकाणी ही अनन्यता अनन्य भावाने शरण जाणं, विश्वास ठेवणं. कसा विश्वास ठेवायचा, कसं अनन्य भावाने शरण जायचं, अनन्य कसं राहायचं, विचाराची दिशा तशी कशी ठेवायची आणि जगताचं भान न सोडता परमार्थ कसा करायचा. हे सगळं तुम्ही करू शकाल असा मलाही विश्वास आहे. मी असं सांगितलं तर तुमच्या चिंतन तुमच्या बैठकीमध्ये जेव्हा मी बसलो तेव्हा की मला असं सांगण्यात आलं की या प्रमाणे लक्षणं एक महिना अंगी बाळण्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहोत किंवा आम्ही तसा अभ्यास करतो आहोत. तेव्हा मी असं म्हटलं तर की काय 15 मिनिटं निवेदन करून 40-45 मिनिटं मला 2-3-4 प्रश्न विचारले मी बोललो. मी असं म्हटलं की मला जर प्रश्न विचारले नसते तर प्रत्येकाने कसा कसा निदान अभ्यास तुम्ही करताय हे मीच तुम्हाला विचारणार होतो. मलाच तुम्हाला विचारायचं होतं की सद्गुरूंच्या ठिकाणी विश्वास ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही कसे करता, अनन्य भावानी शरण याचा काय अभ्यास तुम्ही करता, शिष्य पाहिजे निर्मळ शिष्य पाहिजे आचार सिंह याचा तुम्ही काय अभ्यास तुम्ही प्रत्येकाने याच्या संबंधी नक्की आपण आचरणात उतरवण्याचा प्रयत्न महिनाभर करतो आहोत म्हणजे काय करतो आहोत हे मला सांगावं असं मी म्हटलो असतो पण मला तुम्ही वेळ दिला नाही. तुम्ही मला प्रश्न विचारले मी तुम्हाला उत्तरं दिली तर तुम्ही मला लिहून द्या की तुम्ही काय अभ्यास केला. मला सांगायला आनंद होतो तुमच्यापैकी दोघांनी मला लिहून दिलं. 30 लोक उपस्थित होते. आलं लक्षात तुमच्या सद्गुरु वचनी विश्वास म्हणजे काय असतं. त्या कार्यक्रमाला 30 लोक होते आणि मी असं म्हणलं तर की तुम्ही जो अभ्यास कराल काय जो तुम्ही केलेला आहे काही ना काहीतरी अभ्यास तर तुम्ही मला लिहून द्या मी वाचेन माझ्याकडं. तर मला या 2 लोकांबद्दल खूप समाधान वाटतं. तुम्ही अजूनही मला द्या काय तुम्ही अभ्यास केला. या नुसत्या तुम्ही 19 ओव्या काढल्या हे खरं आहे आणि कार्यक्रम चांगला झाला हेही खरं आहे, विषय महत्वाचा आहे हेही खरं आहे, पण मी तुम्हाला सांगितलं तर हेही खरं आहे की तुम्ही नक्की 5 पॉइंट द्या, 4 पॉइंट द्या, 2 पॉइंट द्या, 10 पॉइंट द्या की आम्ही असं असं करायचा प्रयत्न केला. दोघांनी दिलं, कोणीच दिलं नसतं तर मला फार वाईट वाटलं असतं. तर तुम्ही प्रयत्नही करताय, तुम्ही तसं जीवन घडवण्यासाठी म्हणून कटिबद्ध देखील आहात, त्याच्यामध्येच हे सगळं मोडतं. त्याच्यामध्येच या सगळ्या गोष्टी याच न्यायाने तुम्ही लक्षात घ्या की आपल्या सद्गुरूंच्या नित्य वाचनातली ज्ञानेश्वरी जीर्ण झाली हे पाहून स्वरूपानंदांनी गणेशनाथांना ज्ञानेश्वरी स्वतःच्या हाताने लिहून दिली ही तत्परता आहे. तशा प्रकारे अजूनही पुढच्या 15-20 दिवसात तुम्ही या वयोगटाच्या मंडळींनी जो अभ्यास केला तुमच्या जीवनाबद्दल तुम्हाला जे वाटतं काय आपण अभ्यास केला त्याच्या त्रुटी काय राहिल्या आपण त्या दूर करण्यासाठी प्रयत्न काय करणार आहोत किंवा करतो आहोत असं तुम्ही द्या लिहून. अजूनही काही वेळ गेलेली नाही, वेळ कधीच जात नसते. आपल्यापाशी वेळ आहे, माझ्यापाशीही संयम आहे, तुमच्याकरता द्यायला वेळ तर आहेच आहे. असं असल्यामुळं तुम्ही अजूनही लिहून द्या. मलाही या निमित्ताने तरी मला तुम्ही माझ्याशी संवाद साधाल आणि मलाही समजेल की तुम्ही कशा रीतीने हे सगळं करता करू इच्छिता. तर तसं या माझ्या बोलण्याच्या शेवटी मी तुम्हाला त्या तऱ्हेने एक आवाहन करतो की पुढच्या 15-20 दिवसात जरी दिलं तरी चालेल सावकाशीनी, पण तुम्ही काय अभ्यास आतापर्यंत केला? नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं की या गोष्टी आणि आम्ही अभ्यासाला घेतल्यात आणि ज्यांच्यावर बोलण्याची जबाबदारी आहे त्यांनी सगळा अभ्यास वगैरे पाहून घ्यायचं. एकदा लोक फिक्स करण्यापुरते आम्ही, एकदा घातली कोणाच्या तरी हातात वीणा दिली सरकावून की झालं, असं असं नसलं पाहिजे. मग त्यांनी आपलं भजन करत बसावं, तसं नसावं. म्हणून मी तुम्हाला हे सांगतो की तुम्हीही केलं असणार, तुम्हीही याबाबत तशा रीतीने विचार केला असणार. ज्या अर्थी तुम्ही म्हणालात की मी आम्ही हे करत होतो, त्या अर्थी तुम्ही ते केलंय. तर जे केलंय ते खरंच तुम्ही मला त्या ह्याच्याप्रमाणे ज्यांना शक्य त्यांनी द्या, म्हणजे मग मलाही समजेल की तुम्ही कशा कशा तऱ्हेने प्रयत्न करता. या तऱ्हेने मला या कार्यक्रमातून जर फलित म्हणून पाहायचं झालं तर शिष्य लक्षणांच्या बाबत अतिशय सावधान होऊन तुम्ही विचार केला. जसं माग एक हनुमंतांचं चरित्र असा एका वयोगटाने विषय घेतला होता, तर तो शिष्याच्या दृष्टीनेच घेतलेला होता, मला तो खूप आवडला होता. तसाच हाही तुमचा प्रयोग प्रयत्न आणि हा कार्यक्रम देखील अतिशय चांगला झाला. सगळे खरंच खूप चांगलं बोलले आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सहाय्यभूत होणं ही माझ्या तऱ्हेने गुरुसेवा आहे. तर तशी गुरुसेवा करण्याची संधी तुमच्यामुळं मला मिळते आहे. हा खर तर पाहायचं झालं तर जसं समर्थ वयाच्या 36व्या वर्षी काफळ खोऱ्यात आले आणि असे उद्गार समर्थांचे आहेत की आता कोणीही व्यक्ती माझ्याकडे जरी आली तरी देखील त्या व्यक्तीला आत्मज्ञानाचा उपदेश करायला मी समर्थ आहे असं समर्थ म्हणाले. पण कोणी यायला पाहिजे असं म्हणालेले होते. तसं म्हणण्याची वेळ माझ्यावर नाही. आपण त्या चांगल्या संख्येने माझ्या समोर आहात. आता या जीवनाचं संतांच्या सांगण्याप्रमाणे सोनं करून घेणं ही गोष्ट आपण सर्वजण मिळून करूया. हरिओम तत्सत. बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज. सब संतन की जय. जय जय रघुवीर स्वामी.